याद तो उसकी बहुत ज्यादा आएगी अगर वो गुम हो गया तो. आणि मोबाईल हा जो आहे ना अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. कॉल्स अजूनही सुरू आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. निकलने का टाइम हो चुका है पर प्यार जो है ना वो नहीं कम होता है. इंसान से जितना नहीं करते आज हम प्यार, उतना ज्यादा प्यार हम करते हैं मोबाइल से. म्हणून तर इतक्या जास्त पटापट रिएक्शन येत आहेत आज.
अविनाश बोलतो. तर बाबतीत जर मोबाईल हरवला तर मला असं वाटतं म्हणजे ज्यामध्ये जे मी सर्वात जास्त कष्ट घेऊन आपल्या मेमरी जे साठवतो ना फोटो वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून स्टोर केलेल्या राहतात, मग हे जर मोबाईल जर हरवला तर मला असं वाटतं की जेवढं दुःख म्हणजे एखाद्या
लाजमी है वही होगा अगर मोबाईल हमारा खो गया तो. पण आता सध्या काय ना, माझी इकडनं हरवण्याची म्हणजेच इकडनं निघण्याची वेळ झालेली आहे. MH935 मध्ये आपण सगळ्या गप्पा ज्या आहेत त्या कंटिन्यू करूच शकतो. आरजे महक 935 फॉलो करून घ्या ना. RJMEHAK महक 935 फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, सगळीकडे मी फुल ऑन ऍक्टिव्ह असते. आणि तिकडे तुम्ही जर का मला डायरेक्ट मेसेज केला तर मी तिकडे तुम्हाला रिप्लाय करेन इकडनं गेल्यानंतर, 9 वाजल्यानंतर. फिलहाल क्या है ना, मेरा यहां से निकलने का टाइम हो चुका है. तो कल मुलाकात होगी हमारी 5 बजे शाम को. तब तक के लिए खुद का ख्याल रखना है आपको. एंड स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बस जाते रहो. गुड नाइट एंड बाय बाय.